चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस शेतकरी थकबाकीमुळे त्रस्त। अमरोहा जिल्ह्याच्या बाहेरील दोन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटावर अक्षरशः लाथ मारली आहे। अगवानपूर साखर कारखान्यानं आतापर्यंत ऊस बिलापैकी केवळ 54% रक्कम जमा केली आहे, तर बेलवाड साखर कारखान्यानं जेमतेम 58% ऊस बिल जमा केलं आहे। त्यामुळं जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष असून शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। जिल्हा प्रशासनानं यात हस्तक्षेप केला असून 31 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिलाचे सर्व पैसे देण्याची ग्वाही दिली आहे। चालू हंगामात जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना 410 लाख क्विंटल ऊस दिला आहे। त्याचं एकूण बिल 13 अब्ज 12 कोटी रुपयांच्या आसपास जातं। साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ऊस उत्पादकांना जवळपास 10 अब्ज रुपये दिले आहेत। आता 2 अब्ज 48 कोटी रुपयांची देणी थकीत आहेत, पण साखर कारखाने हे पैसे देण्यास तयार नाहीत। त्यामुळंच ऊस उत्पादक शेतकरी आपल्या ऊसाच्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करण्याची तयारी करत आहेत। काही दिवसांपूर्वी किसान सन्मान दिवसमध्ये ऊस बिल थकबाकीचा विषय चर्चेला आला होता। त्यावेळी जिल्हाधिकारी उमेश मिश्र यांनी 31 ऑगस्टपर्यंत सर्व शेतकऱ्यांना 100% ऊस बिल देण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं आहे। बिल न देणाऱ्या कारखानदारांच्या विरोधात FIR नोंद करण्याचा इशारा दिला होता। जिल्ह्याच्या बाहेरील साखर कारखान्यांची अवस्था चांगली नाही। अगवानपूर कारखान्याकडून 47 कोटी रुपयांची तर बेलवाडा कारखान्याकडून 19 कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे। अमरोहा जिल्ह्यात एकूण ऊस बिलापैकी 81% ऊस बिल जमा करण्यात आलं आहे। केवळ जिल्ह्याबाहेरच्या 2 कारखान्यांकडून मोठी थकबाकी आहे। येत्या 31 ऑगस्टपर्यंत ती बिलंही वसूल होतील असं जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं।